करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्ताङ्गः पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे ज्ञानेशाङ्गिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी कारहस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थ चरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगदिं वत्सलम् सोहं बोध शुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
एताम दृष्टिमावष्टभ्य नष्टात्मानोल्प बुद्धयः प्रभवन्ति उग्रकर्माणः क्षयाय जगतो अहिताः। सोळाव्या अध्यायातला हा नववा श्लोक। एताम म्हणजे अशा प्रकारची, दृष्टिम अवष्टभ्य अशा प्रकारची दृष्टी स्वीकारून, नष्टात्मानः जे नष्टात्मे असतात, चुकीचा विचार करणारेच असतात, अल्पबुद्धयः त्यांची बुद्धी देखील अल्पच असते, प्रभवंती उग्र कर्माणः ते क्रूर कर्म आचरून, क्षयाय जगतो अहिताः जगताचं अहित होण्यासाठी प्रवृत्त होतात। असुरी संपत्तीचं वर्णन आणि असुरी संपत्तीची व्यक्ती कशा प्रकारच्या दृष्टीचा अवलंब करते आणि नीट विचार न केल्यामुळं, अल्पबुद्धीमुळं, स्वार्थैकजन्य आणि कठोर कर्माचं कसं आचरण करतात आणि जगताचं हित किंवा अहित याचा कोणताच विचार करत नाहीत। एताम दृष्टिम अवष्टभ्य अशा प्रकारची दृष्टी स्वीकारून, एताम म्हणजे कोणती, मागच्या श्लोकात वर्णन केलेली, मागच्या श्लोकात वर्णन केलेली म्हणजे कोणती, असत्यम झालेलं आहे, अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हैतुकम। हे विश्व जे आहे ते विश्व तसंच निर्माण झालं, परमेश्वरा वाचून निर्माण झालं, ते असत्यच आहे आणि त्याला प्रतिष्ठा नाही, ते अप्रतिष्ठित असं आहे, त्याला कायम असं कोणतंच स्वरूप नाही, ते निर्माण होतं नाश होतं वगैरे असं असल्यामुळं परमेश्वरा वाचून निर्माण झालेलं हे विश्व तशा प्रकारे निराधारच आहे, ते असत्यावर आधारित आहे आणि परस्परांच्या सहकार्याशिवाय सुखे नैव चाललेलं आहे, परस्परांच्या सहकार्याची कोणतीही आवश्यकता हे विश्व चालवण्यासाठी नाही। किमन्यत काम हेतुकम, काम हेतु शिवाय दुसरा कोणताही हेतू या जगताच्या वर्तनात दिसत नाही, या जगतामध्ये दिसत नाही। एताम दृष्टिम अवष्टभ्य अशा प्रकारची दृष्टी स्वीकारून, खरं म्हणजे हे विश्व अपरस्पर संभूतम असं नाहीये. परस्पर सहकार्यांनीच हे विश्व चाललेलं आहे. अपरस्पर संभूतम असं शक्य नाही. आपल्या इथं जो मान्सूनचा पाऊस पडतो, विषुववृत्तावरून ढग येतात, खूप दुरून निर्माण झालेलं पाणी इथं येऊन पडतं, त्याच्याकरता सूर्य कामाला येतो, त्याच्याकरता वारे कामाला येतात, त्याच्याकरता हा उन्हाळा कामाला येतो, त्यामुळं कमी दाब निर्माण होतो, इथली हवा विरळ होऊन वर जाते आणि मग वारे व्हायला लागतात आणि मग तिथले वारे इथपर्यंत येतात. हे सहकार्याशिवाय हे विश्व चाललेलं नाहीये. पशु पक्ष्यांचं देखील आपल्या जीवनामध्ये सहकार्य आहे, आपलं त्यांच्या जीवनामध्ये सहकार्य आहे, एकमेकांशी संबंधित असं हे विश्व आहे. एकमेकांशी संबंधित असं हे विश्व नाही असं ठरवल्यामुळं फार मोठी पंचायत झालेली आहे. आपण जे पाणी वापरतो, मी कोणाला नवीन दादांनाच एकदा म्हटलो की आपल्या इथं बोर जर खणलं तर इथल्या या इमारतीत किंवा या भागात साठणारं जे पाणी आहे तर ते पाणी रिसायकल होण्यासाठी परत बोरमध्ये आपण सोडून द्यावं. त्यांना ती कल्पना पर्यावरणवादी असल्यामुळं आवडलीच. पण मी त्याचा पुढचा प्रश्न त्यांना असा विचारला, त्यामुळं मग आपलं बोर नेहमी भरलेलं राहील ना? ते म्हणाले, निसर्गाने दिलेलं आहे, ते निसर्गाला परत करणं हे आपलं काम आहे. ते आपल्याकरताच असेल असं नाही, त्याचा जसा प्रवाह असेल तसं ते जाईल, पण आपलं कर्तव्य असं आहे की हे रिसायकल होणं हे अपरस्पर संभूतम नाहीये. तुम्ही जर अमर्याद उपसा केला, सगळ्यांनी केला, आणि भूगर्भाच्या पार टोकापाशी जर सगळे खोलवर जाऊन पोचले आणि सगळ्यांनी वर काढलं आणि परत तिथं पोचवलंच नाही तर नंतर वर येणार कुठून? गाय जर दूध देत असेल आणि ते जर आपल्याला आवश्यक असेल तर गायीला चारा द्यायला पाहिजे, चारा देखील तयार करायला पाहिजे, त्याच्याकरता पाणी पाहिजे, त्याच्याकरता कष्ट पाहिजेत. असं एकमेकांच्या कष्टावर हे जीवन उभं आहे, कष्टाशिवाय हे जीवन उभं नाही. मध्ये मी वृत्तपत्रात असं वाचलं की जे सांडपाणी आहे, असा आपण विचार केलेला नसतो की आपलं स्नान झालं, आपण एक बादलीभर पाणी वापरलं, ते पाणी वाहून गेलं, सगळं पाणी वाहून गेलं. ते वाहून गेलं हे परत कामाला येणं शक्य नाही अशी आपली धारणा आहे. पण वर्तमानपत्रात मी असं वाचलं की जेवढं पाणी वाहून जातं तेवढं परत त्याच कामाकरता, पिणं द्या सोडून, पिण्याचं पाणी पुरेल, पण त्याच कामाकरता परत एकत्र जर केलं तर परत त्याच्यातच स्नान करता येणं शक्य आहे. ते योग्य रीतीने शुद्ध करून स्वच्छ करून परत जर पुरवलं, केवळ धरणाचे साठे शोधायची गरज नाही. पण आपण हे करत नाही, त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगायला लागतात. हे सगळं परस्पर संभूतम असं विश्व आहे ही गोष्ट आपण संपूर्ण साफ विसरून जातो. अगदी आपण आहोत ते आपलं जीवन अनेकांनी कष्ट केल्यामुळं आहे. आपल्या अंगावर वस्त्र आहेत, आपण जेवणखाण करतो, आपल्याला चालवायला वाहन लागतं, आपण लिहिण्यासाठी पेनचा उपयोग करतो, कागद लागतो, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कृतीमध्ये कोणीतरी झटलेलं आहे, त्यामुळं आपण ही कृती करतो आहोत. हे तसं परस्पर संभूतम असंच विश्व चाललेलं आहे ही दृष्टीच मुळात आपल्याला नाही. पण ही आपली गोष्ट चाललेली नाही, ही असुरांची गोष्ट चाललेली आहे. असं जर असेल तर आपण काही प्रमाणामध्ये असुरी प्रवृत्तीचाच अवलंब करतो आहोत हे समजून घेणं गरजेचं आहे. अगदी टोकाचे असुर होण्याची गरज नाहीये. मी मध्ये सांगलीला गेलो होतो या पाण्याच्याच विषयावरून. तिथं मला एक गृहस्थ भेटले, डॉक्टर होते. ते दुसरीकडे कुठेतरी नोकरी करत होते डॉक्टरी व्यवसायामध्ये, पण मग ते नंतर सांगलीला येऊन राहिले. त्यांनी बंगला बांधला, तेव्हा त्या बंगल्याच्या खाली, बंगल्याच्या एवढंच खाली तळघरामध्ये पाणी साठवण्याची व्यवस्था केली. आणि पहिलं पावसाचं पाणी अस्वच्छ जे आहे ते वाहू द्यायचं, आणि नंतरचं सगळं सबंध पावसाळ्यामध्ये पडणारं पाणी, फार धूळही उडत नाही, ते म्हणाले मी जमा करतो. मी सहज त्यांना म्हटलो प्रत्येक वेळेला सांगलीला आलो आणि प्रत्येक वेळेला मी आजारी पडलो. ते म्हणाले इथलं पाणी खराब आहे, इथल्या पाण्यामध्ये मळी काही प्रमाणात मिसळली जाते साखर कारखान्यातून बाहेर पडणारी. म्हणाले मी ते पाणी वापरतो, ते पाणी वर चढवायचं आणि फिल्टर करून वापरायचं, मी बाहेर पाणी देखील पित नाही, मलाही तोच प्रॉब्लेम आला. म्हणाले याचा अर्थ असा की परस्पर सहकार्याचा विचार आपण जितका करायला पाहिजे तितका करत नाही. याचा अर्थ असा नाही की आपण असुरी प्रवृत्तीचे आहोत आणि हे ही आपल्याबद्दलची चर्चा चाललेली आहे, पण जे परस्पर संभूत असं जीवन आहे, तर ते जीवन जर आपल्याला समजलं तर आपला आपल्या वाहनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. आता मी चष्म्याला हात लावला, पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. केवळ माझं साधन म्हणून मी याच्याकडे पाहायचं नाहीये. आपल्याकडे एक जोशी म्हणून दाम्पत्य यायचं, मार्केट यार्डच्या तिकडे राहायचे. तसे दोघेही वयस्कर होते. ते एकदा भेटले स्वामीजींनी देह ठेवल्यावर. ते असं म्हणाले की आमचा सगळा दृष्टिकोन, म्हणाले मी गाडी घेऊन यायचो तर बंगल्यामध्ये मोटरसायकल वरून तिरकहून गेट उघडायचं आणि मग किंचित मोटरसायकल मागं घेऊन रेस करून धाड दिशी गाडीचं दार, बंगल्याचं दार उघडायचो. कोणाला त्रास नको, बेल वाजवायला नको, हॉर्न आपल्याला उतरायला नको, म्हणून मी धाड दिशी ते दार उघडायचो. गेल्यानंतर आमच्या व्हरांड्यामध्ये पायातल्या चपला अशा सोडून द्यायच्या, त्या भिंतीवर जाऊन आपटायच्या आणि थांबायच्या. त्या म्हणाल्या इथपासून आमच्यात सुधारणा झाली. स्वामीजींकडे आल्यानंतर आम्ही आमच्या चपलांचा अपमान करत होतो, आम्ही आमच्या गेटचा अपमान करत होतो, त्या दाराचा अपमान करत होतो असं आम्हाला वाटायला लागलं ज्या पद्धतीने ते सांगत होते. प्रत्येकाच्या जीवनात सुधारण्याला संधी आहे. हे असुर असुरी संपत्तीचं चाललेलं असलं तरी देखील तसे असुर जे टीव्हीमध्ये दाखवतात आपल्याला, तर तशा असुरांचं हे वर्णन नाहीये. ही प्रवृत्ती आहे. आणि काम हेतू खेरीज दुसरा कोणताही हेतू या जीवनाचा नाही. हे परस्पर सहकार्यावरून, सहकार्याशिवाय सहज चालू शकतं. आणि आपल्या भोगाकरता, आपल्या कामाकरता म्हणून आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे, एवढ्याच हेतूने आयुष्य जगता कामा नये. पण भगवंत असं म्हणतात की एताम दृष्टीम अवष्टभ्य, अशा प्रकारची दृष्टी ज्यांनी स्वीकारलेली आहे ते नष्टात्मानहा अल्पबुद्धयहा, ते नष्टात्मे आहेत. नष्टात्मे म्हणजे ज्यांच्या बुद्धीला विनाशाची प्रेरणा आहे असे, ज्यांची कर्म आपलं आयुष्य अधिकाधिक लवकरात लवकर नष्ट कसं होईल याच्याकडे घेऊन जातात. आपलं मन अधिकाधिक खराब कसं होईल, आपली बुद्धी अधिकाधिक दूषित कशी होईल, आपल्या इंद्रियांना वेडवाकडं त्याचे चोच पुरवल्यामुळं अथवा व्यसनाधीनतेमुळं, एकूण स्वतःचाच नाश करणारे असं हे नष्टात्मे असतात आणि ते अगदी अल्पबुद्धीचे असतात असं म्हटलेलं आहे. त्यांना तशी बुद्धी नसते पण बुद्धी आहे असंच त्यांना वाटत असतं. आपण ते चार्वाकाचं तत्वज्ञान वाचलं, ऐकलं मागची दोन प्रवचनं, तर ते सगळं तत्वज्ञान भोगविलासतेकडे घेऊन जाणारं सगळं तत्वज्ञान एका बुद्धीनीच केलेलं असतं. स्वामीजींच्या दुकानात एक जण आले, ते म्हणाले की मी ब्रह्म तुम्ही ब्रह्म, ही सिगारेट ब्रह्म, हा धूर ब्रह्म, सिगारेट ओढूनच बोलत होते. तर स्वामीजी म्हणाले की आपण म्हणता हे सगळं बरोबर आहे, फक्त तुमचं ते सिगारेट ब्रह्म बाहेर टाकून आत या, नाहीतर माझ्या कापड ब्रह्माला आग लावेल. सिगारेट ओढण्याची जी आवड आहे त्या आवडीपोटी ब्रह्मा एवढी उदात्तता सिगारेटला द्यायची, त्याला ब्रह्म म्हणायचं. म्हणून हे अल्पबुद्धीचे असतात. अल्पबुद्धीचे असण्याचंही काही कारण आहे, त्यांच्या अल्पबुद्धीमध्ये देखील एक तर्क असतो आणि तो सगळा तर्क भोगाकडं सुखाकडं स्वार्थाकडं असा घेऊन जाणारा तर्क असतो. तर्क तर भरपूर असतो, माझ्या बुद्धीला पटत नाही असं म्हणतात, माझ्या बुद्धीला हे पटत नाही, माझ्या बुद्धीला ते पटत नाही. पण मुळात शास्त्रांच्या मताप्रमाणे तर्क ही बुद्धीच नाहीये. तर्क वेगळा आहे आणि बुद्धी वेगळी आहे. तर्क ही गोष्ट बुद्धीपेक्षा वेगळी आहे. बुद्धीवर चढलेला तो एक विकारच असतो. विनोबा म्हणतात मत्सर बुद्धी, दया बुद्धी, करुणा बुद्धी, क्रोध बुद्धी, तशीच तर्क बुद्धी आहे. तर्क हा नेहमी तुम्हाला जे सांगतो तुम्ही त्याला चालवता म्हणून तो चालतो. तुम्ही जर मालक नसाल तर्काचे तर तर्क तुम्हाला काहीही सांगेल. त्या राजा रणजित सिंहांची गोष्ट पंजाबमध्ये प्रसिद्ध, जवळपास सगळ्यांना माहीत असलेली, की त्यांची कोर्ट केस होती. संस्थान खालसा झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीबद्दलचे जे झगडे होते, वारस आणि अनवरस असे अनेक भाऊबंद, याच्यामध्ये त्यांच्या संपत्तीकरता त्यांचा झगडा होता. त्यांनी ज्या वकिलांना केस सोपवलेली होती ते अतिशय सुप्रसिद्ध वकील, केसच्या आदल्या दिवशी दिल्लीहून मुंबईला कुठल्या तरी पार्टीकरता म्हणून आले. रात्री उशिरापर्यंत पार्टी झाली, सकाळी उठून विमानाने दिल्लीला गेले, केस लढवायची होती, पार्टीत जागरण झालेलं होतं. सगळ्याच गोष्टी खाण्यापिण्याच्या अंगावर आलेल्या होत्या. कोर्टात तर वेळेवरी पोहोचणं आवश्यक होतं, ते कोर्टात गेले. कोर्टात गेले आणि आर्ग्युमेंट करता उभे राहिले आणि त्यांनी बाजू मांडायला सुरुवात केली, ती जे रणजित सिंहांच्या विरोधी त्यांची बाजू ते चुकून मांडायला लागले. फाईल वाचायलाही वेळ झालेला नव्हता, सगळी आठवत होतं त्याप्रमाणे बोलायला सुरुवात केली. तर सगळ्या कोर्टामध्ये एक तासभर शांतता पसरली की फिर्यादीचा जो वकील आहे तो वकील अशिलाची वेगळ्याच पार्टीची बाजू घेऊन बोलतो आहे, हे काय चाललंय. जज देखील अडचणीत आले की नक्की आता याच्यात होणार काय. एक तासभर झाल्यावर ज्युनियर वकिलांनी त्यांना पाण्याचा ग्लास देण्याच्या निमित्ताने त्यांच्यापर्यंत गेले आणि ते म्हणाले की अहो तुम्ही रणजित सिंहांच्या विरुद्ध आहे त्याची बाजू मांडताय. तेव्हा त्यांना घामच फुटल्यासारखं झालं. त्यांनी आपल्या टायची गाठ थोडी सैल केली, ग्लासभर पाणी प्यायले आणि म्हणाले की मिलॉर्ड आता मी जी बाजू मांडली ती होती की जे माझ्या विरोधी पक्षाचे वकील मांडतील, आता मी त्याचं खंडन करतो. असं म्हणून त्यांना सगळं आठवायला लागलं आणि त्याचं त्यांनी खंडन केलं. तर्क ही बुद्धी नसते, ती तुमची कुशलता असते. तुम्हाला जे आतून हवं असतं ना त्याप्रमाणे तुम्ही तर्क निर्माण करता. तर्काला तशी निष्ठा नसते. वेगळ्या बाजूनेही तर्क चालवता येतो आणि तीच व्यक्ती उत्तम रीतीने चालवेल. म्हणून ना अनंतरावांना दासगणू महाराज म्हणाले की अनंता तुझ्या प्रत्येक आतापर्यंतच्या आर्ग्युमेंटला मी उत्तर देत आलो हे खरं आहे आणि तुलाही ते पटलं वगैरे, पण असं होऊ शकतं की तुझं जे आर्ग्युमेंट आहे त्याला एखाद वेळेला मी उत्तर देऊ शकणार नाही, तू जास्त शिकलेला आहेस. पण तुझी ही जी बुद्धी आहे तर्क लढवण्याची, ती शास्त्र कशी बरोबर आहेत हे चालवण्यासाठी जरा वापर, हाच त्याला उपाय आहे, असं अनंतरावांना दासगणू महाराजांनी सांगितलं. की हे पटत नाही, हे कसं सांगितलंय, ते कसं सांगितलंय, असं प्रत्येक वेळेला करायच्या ऐवजी ते कसं बरोबर आहे याकरता तुझी बुद्धी वापर. आपण एक मी विसरूनही गेलो मध्ये वाचला, एक चार पाच मिनिटं आपण शांत डोळे मिटून बसूया. हरी 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 स्वामीजी. म्हणून बुद्धी निराळी आणि तर्क निराळा. बुद्धी ज्याला म्हणतात ती बुद्धी जीवनाचं अंतिम रहस्य जाणणारी त्याला बुद्धी असं म्हणतात. बाकी जी व्यवहाराच्या करता बुद्धी असते ती आपल्या संसाराचा प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी, अर्थार्जन करण्यासाठी, तारतम्यासाठी, आपल्या स्वतःला सुरक्षित राखण्यासाठी ती बुद्धी आपल्याला कामाला येते. पण बुद्धी म्हणून शास्त्रात ज्याला म्हटलं जातं ईश्वरा वाचवनी काही आणिक लाणीच नाही, ते एक बुद्धी पाही अर्जुना जगी येरते दुर्मती, जे बहुधा असे विकरती जेथ निरंतर रमती अविवेकी आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याला इथं अल्पबुद्धी असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी अविवेकी निरंतर रमून राहतात ती ही अल्पबुद्धी. बाकी जी बुद्धी आहे भगवंत त्या बुद्धीचं फार कौतुक करतात. व्यवसायात्मिका बुद्धी ही एके कुरुनंदन असं ते म्हणतात. बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयो हो अव्यवसायीनाम. व्यवसायात्मिका बुद्धी जी एकच जाणते अशी स्थिर बुद्धी ही एकच निर्णय देते आणि ही स्थिर बुद्धी बुद्धी म्हणून ओळखली जाते. ती माझी बुद्धी, तुमची बुद्धी, यांची बुद्धी, त्यांची बुद्धी अशा प्रकारे ओळखली जात नाही. ती बुद्धी ही ज्ञानस्वरूप असते. त्या बुद्धीचा परमात्म्यावर प्रकाश पडू शकतो. दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी, अशी ती बुद्धी असते. बाकी आपली जी बुद्धी असते ती आपल्या प्रकृतीतून निघालेली असते. आपले तर्क आपल्या प्रकृतीतून निघालेले असतात. एखादी गोष्ट समजणं न समजणं, त्या समजण्याची कुवत असणं नसणं, प्रत्येकाची बुद्धी त्या तऱ्हेने निराळी असू शकेल. म्हणून अशा प्रकारची जी दृष्टी आहे की कामभोग हेच सर्वस्व, कामहेतूनच हे सगळं जगत चाललेलं आहे, इथं फक्त स्वतःचा विचार करावा, बाकीचांचा विचार करायची गरज नाही. जर सगळ्यांनी अशा प्रकारचा विचार केला तर शस्त्रांशिवाय हे जग नाहीस होईल. शस्त्रांशिवाय मनुष्य जात नाहीशी होईल किंवा शस्त्राने नाहीशी होईल. प्रत्येकजण स्वतःसाठी दुसऱ्याच्या विरुद्ध उभा राहील. अनेक लोक इथं परस्पर संभूतम अशा भावनेचे आहेत म्हणून चाललेलं आहे आणि थोडे लोक त्याचा गैरफायदा उठवतात. त्यांना ते अपरस्पर संभूतम असं वाटतं. हे तसं कारणाशिवाय उगीच चाललेलं आहे. हे विश्व चालवण्यामध्ये तसा कुणाचाच हात नाही पण सद्भावनेचा हात आहे. उत्तम कृतीचा हे विश्व चालण्यामागे हात आहे. चांगल्या विचाराचा हे विश्व चालण्यामागे हात आहे हे ते समजून घेत नाहीत म्हणून ते अल्पबुद्धी. प्रभवंती उग्र कर्माणा, मग ते उग्र कर्माचं आचरण करायला सुरुवात करतात. उग्र कर्माचं आचरण म्हणजे आपल्याला जे हवं तिथं गोष्ट संपली, ते मिळवण्यासाठी मी काहीही करेन. मग भांडणं, शाब्दिक भांडणं, दुरुत्तरं, डावपेच इथपासून पार मारण्यापर्यंत, संपवण्यापर्यंत. मला एक जण भेटला, त्याला मी सहज म्हणलं की तू मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाडीचं शिकवण्याचं काम करत होता. माझी त्याची भेट झाली. इतकं चांगला ड्रायव्हर आहे, किती पगार मिळतो? पगार खूप कमी सांगितला त्याने. अर्थात तो म्हणाला की आम्ही 15 मिनिटं शिकवत असल्यामुळं आमचं शिकवणं एक आठवडाभर पाहिलं की जो शिकणारा असतो तो विचारतोच की खाजगी जरा शिकवशील का, आणि त्याच्यातून मला पैसेही मिळतात. पण मग अजून चांगल्या कुठल्या याचा प्रयत्न का नाही करत? तर तो म्हणाला की माझ्यावर 302 म्हणजे खुनाचा असा खटला चाललेला आहे. म्हणलं खुनाच्या खटल्याला जामीन नाही. तू जामीन कसा मिळाला आणि तू नोकरी कशी करतोस? तो म्हणाला की मोठी गोष्ट आहे, गायरान होतो. गायरान याचा अर्थ कुणाचंच नाही असं रान. तर तिथं काही मंडळी येऊन धटिंगणपणाने काम करायला, ते आमच्या समाजाचं होतं गायरान. असं असल्यामुळं आम्ही ती जी मंडळी होती 2-4 अरेरावी करणारी, त्यांना मारून टाकलं. सरळ सांगतो, त्यांना आम्ही मारून टाकलं. त्यामुळं मला अटक झाली. 2-3 वर्ष जामीनच मिळाला नाही. पण त्याच्यानंतर त्याचे जे साक्षीदार म्हणून सरकारनी हे केले, त्यांनाही आमच्या लोकांनी खतम केलं म्हणाल, तेही संपवलंय. त्यामुळे आमच्या जामिनाकरता आम्ही जेव्हा वारंवार प्रयत्न केला तेव्हा कसा तरी जामीन मिळाला. म्हणलं आता काय? आता काही नाही म्हणलं, आम्हाला काय शिक्षा वगैरे होत नाही. उग्र कर्माबद्दल सांगण्याचं हे व्यासपीठ नाही आणि उग्र किंवा कठोर कर्माबद्दल वारंवार काही सांगणं हा उद्देशही नाही. पण अशा कर्मांपासून तर सगळ्या त्याच्या खाली जी काही श्रेणी आहे उग्र कर्मांची, अशा सगळ्या कर्मांना हे प्रवृत्त होतात. आपली आणि त्यांची तसं म्हटलं तर कधी अशा लोकांशी संबंध न येवो. मी सकाळी चालायला बाहेर पडायचो आमच्या जुन्या घरात असताना. त्या दिवशी असं झालं की मी चालायला बाहेर पडलो आणि इकडंच आलो सारसबागेच्या बाजूला, आणि तिथून आत आल्यावर सुभाष नगरच्या गल्ल्यांमध्ये गेलो आणि तिथून आमच्या घराकडे जायचा रस्ता आहे वाडिया कॉलेजच्या पलीकडून, तिकडून जात होतो. तर त्या रस्त्यावर एका रिक्षावाल्यानी एक म्हातारी बाई आणि तिच्याबरोबर एक मुलगी होती त्यांना उतरवलं होतं सकाळच्या वेळेला. जाता कुठं जायचंय तिथं? ती म्हणली अहो या पत्त्यावर आम्हाला सोडा. कुठं गल्ल्या बोळातून म्हणे सकाळच्या पारी यायला लावता. दोन तीन लोक आले तिथं. तो खाली उतरला. सगळे पुढे आलेले लोक मागे गेले. त्यांनी पैसे घेतले त्यांच्याकडून आणि रिक्षा घेऊन निघून गेला. तुम्हाला कुठं गल्ल्याबोळात सकाळच्या टायमाला गल्ल्याबोळात आम्ही काही फिरणार नाही म्हणला. उगीच इकडे वळा ना आता तिकडे जा असं काही करणार नाही. या उग्रकर्म जोपर्यंत असे लोक आपल्याला कधी भेटत नाहीत तोपर्यंत ठीक आहे. पण अशा प्रकारची जी मंडळी असतात की ते फक्त स्वतःला त्रास होऊ नये म्हणून ती बाई बिचारी सांगते की तुझे होतील तेवढे पैसे देते, मला पत्ता उमगत नाही आता, थोडं माझ्याबरोबर चल. तर तो अजिबात त्यांनी दमदाटी करून खाली उतरवलं. अशा प्रकारची अनेक कर्म जगात सरसहा चालू असतात. आणि एक प्रकारे क्षयाय जगतो हिताहा, जगाचं अनहित करण्यासाठी, नाश करण्यासाठी म्हणूनच जणू यांचा अवतार झालाय अशा पद्धतीनेच त्यांचं सगळं वर्तन असतं. त्यांच्या विचारात असणारी उग्रता त्यांच्या आचारामध्ये उतरते. विचार उग्र असल्याशिवाय आचार उग्र असणं शक्य नाही. विचार उग्र जर असायला पाहिजे असतील तर मन कसं असायला पाहिजे? त्यांची केवळ स्वतःचं हित पाहण्याची जी दृष्टी असते त्या दृष्टीतून अनेक ठिकाणी प्रश्न निर्माण होतात. तरी देखील हे जे विश्व आहे हे विश्व या अशा लोक या विश्वामध्ये असताना देखील जे चांगलं चाललेलं आहे ते सर्वसाधारण सद्भाव असणाऱ्या लोकांमुळे, म्हणजे दैवी प्रकृतीमुळेच हे विश्व चाललेलं आहे. नाहीतर हे विश्व संपायला वेळ नाही लागणार. आणि ईश्वराची या खंती नुसधियाची करीती चांथी, हेही नाही चित्ती निश्चयो एकू. ईश्वर वगैरे मागच्या वेळेला पाहिलं, या कल्पनाच त्यांना मान्य नसतात. त्यामुळे ईश्वराचा एक प्रकारे तिरस्कारच त्यांना वाटत असतो. नुसधियाची करी चांथी, केवळ बडबड बडबड अशा प्रकारची भोगवादाबद्दल असेल, स्वार्थाबद्दल असेल, कामाबद्दल असेल, कामाबद्दल म्हणजे कामभावनेबद्दल किंवा क्रोधाचं बडबडणं असेल, हेही नाही चित्ती निश्चयो ऐकू. आणि हेही कमी म्हणून त्यांच्या चित्तामध्ये एक विशिष्ट निश्चय जीवन जगण्याचा किंवा कसलाही याचा अभावच असतो. किंबहुना उघड अंगी लावून या पाखांड, नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी. ते वेळी स्वर्गालागी आदरू की नरकाचा अडदरू, या वासनांचा अंकुरू जळो निघेला. मग केवळ ये देह खोडा, अमेध्योदकाचा बुडबुडा, विषयपंकी सुहाडा बुडाले जे. जई आटावे होती जळचर, तई डोही मिळती ढीवर. का पडावे होय शरीर, तई रोगा उदय होय. त्यांच्या अंगी इतकं पाखांड नास्तिकता भरून राहिलेली असते, नास्तिकतेचा इतका बाणा धरलेला असतो की लोकांची अस्तिकता कशी उडून लावू आणि यांना एका बुद्धिवादी मार्गावर नेऊ याचा जणू त्यांनी विडाच उचललेला असतो. त्यांच्या पक्षी सगळे मूर्ख. नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी, त्यांच्या जीवनाचा कणाच नास्तिकता हा असतो. त्यावेळेला स्वर्ग हवा किंवा नरक नको म्हणून नरकाचं भय असावं अशा प्रकारची कोणती वासना त्यांना स्पर्श देखील करत नाही। आता या जीवनात करायचं आणि मग नंतर मेल्यानंतर कधीतरी स्वर्ग म्हणून तिथं जाऊन उपभोग घ्यायचा एवढा विचार त्यांच्या मनातच येत नाही किंवा नरकाची भीती ही गोष्ट त्यांच्या ठिकाणी नसते। खरं म्हणजे आत्ताचं जे जीवन आहे ते सुसंस्कृत जगावं म्हणून स्वर्ग आणि नरक कल्पना समजा असतील तरी देखील ते त्यांच्या डोक्यात नसतं। मग केवळ ये देह खोडा अमेध्योदकाचा बुडबुडा विषय पंखी सुहाडा बुडाले का। मग अशा वेळेला देहभावना बळकट होते आणि अमेध्योदकाचा बुडबुडा विषय पंखी सुहाडा बुडाले का आणि मग अपवित्र अमेध्य अशा उदकाचा बुडबुड्यामध्ये विषयरूपी पंखामध्ये म्हणजे चिखलामध्ये लोळणारा जसा किडा असावा तसं त्यांचं जीवन होऊन जातं। जई आटावे होती जळचर तई डोही मिळती धीवर का पडावे होय शरीर तई रोगा उदय होय। शरीर जायचं असेल अशा वेळेला रोग सगळ्या शरीरामध्ये दाटून येतात किंवा जळचर आहेत आता त्यांचं जीवन संपायची वेळ आली म्हणून तर कोळ्याने जाळं टाकलं। उदयजणे केतूचे जैसे विश्वा अनिष्टोद्देशे विश्वाचं अनिष्ट होण्यासाठीच केतूचा जसा उदय होतो। जन्मती ते तैसे लोका आटू लोकांचा घात करण्यासाठीच जसा केतूचा उदय कुठल्या स्थानात व्हायला पाहिजे कुठल्या स्थानात केतू कुठल्याही स्थानात तो जिथं आहे तिथं घातच करणार। केतूचा उल्लेख केला शनी राहू केतू मंगळ भौमाना मग मंगळू असं मंगळ म्हणजे खरं म्हणजे मंगळ या शब्दाला किती मांगल्य आहे पण तो पत्रिकेत नको असं वाटत राहतं कारण तो बऱ्याच गोष्टीला अडचणी आणतो लग्न जमायला वगैरे देखील मंगळ असेल तेव्हा अडचण। उदयजणे केतूचे जैसे विश्वा अनिष्टो देशे जन्मती ते तैसे लोका आटू विरूढलिया अशुभ फुटती तई ते कोंभ पापाचे कीर्ती स्तंभ चालते ते। अशुभ पेरलं की अशुभच उगवणार तसे ते जिते जागते पापरूपी कीर्तीचे पापाचे कीर्तीस्तंभ आणि मागा पुढा जाळणे वाचूनी आगी काही नेणे। जे असेल सगळ्या बाजूचं जाळणं एवढं आगीला माहिती आहे मागचं पुढचं सगळ्या बाजूचं ती जिथं आहे तिथल्या सगळ्या वस्तू ती जशी जाळून टाकते तैसे विरुद्धची एक करणे भलते या। तसं यांच्या समोर जो येईल यांच्या तावडीत आला की तो सापड नागवला गेलाच समजा परी तेची का करणे आदरिती संभ्रम हे जेणे तो आईक पार्था म्हणे श्रीनिवासू। पण ते त्यांचं आचरण देखील समारंभपूर्वक असतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवासू। भगवंत असं म्हणतात की कसं समारंभपूर्वक घात करण्याचं काम हे करतात ते आता पुढं ऐक काममाश्रित्य दुष्पूरम दंभ मान मदान्विता मोहात गृहीत्वा असद्ग्रहान प्रवर्तन्ते अशुचिव्रता. हा पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यांजगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.